कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरसार्दूल कर्तव्यं दैवमात्मिकम् कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरसार्दूल कर्तव्यं दैवमात्मिकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं गुरु मातः समस्त जगतां मधुकैटभारे वक्षो विहारिणि मनोहर दिव्यमूर्ते श्री स्वामी निश्रित जन प्रिय दानशीले श्री वेंकटेश दयिते तव सुप्रभातम् तव सुप्रभातमरविंद लोचने भवतु प्रसन्न मुख चंद्रमंडले विधि शंकरेन्द्र वनिता विरचिते वृषशैलनाथ दयिते दयानिधे अत्र्यादि सप्त ऋषयः समुपास्य संध्या आकाश सिंधु कमलानि मनोहराणि आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पञ्चाननाब्जभव षण्मुखवासवाद्याः त्रैविक्रमादिचरितं विबुधास्तु वन्दी भाषापतिः पठति वासरशुद्धिमारा शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् ईषत् प्रफुल्ल सरसेरुह नारिकेल फूगद्रुमादि सुमनोहर पालिकानाम् आवादि मन्दमनिलः सह दिव्यगन्धैः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् उन्मील्य नेत्रयुगमुत्तम पञ्जरस्थाः पात्रावशिष्टकदलीफलपायसानि भुक्त्वा सलीलमथ केळि सुखा पठन्ति शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् तन्त्री प्रकर्ष मधुरस्वनया विपञ्च गायत्यनन्तचरितं तव नारदोऽपि भाषा समग्रमसकृत्करसारम्यम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् भृङ्गावली च मकरन्दरसानुविद्धजङ्कारगीतनिनदैः सह सेवनाय निर्यात्युपान्तसरसे कमलोधरेभ्यः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् योषागणेन वरदग्नि विमध्यमाने घोषालयेषु दधिमन्थन तीव्रघोषाः रोषात्कलिं विदधते ककुपश्च कुम्भाः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पद्मेशमित्रशतपत्रकतालिवर्गाः हर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या भेरे निनादमिव बिभ्रतितीव्रनादम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेकदयैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेकदैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीस्वामि पुष्करिणिका प्लव निर्मलाङ्गाः श्रेयोतिनो हरविरिञ्च सनन्दनाद्याः द्वारे वसन्ति वरवेत्र हतोत्तमाङ्गाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीशेषशैलगरुडाचल वेङ्कटाद्रिनारायणाद्रिवृषभाद्रिवृषाद्रिमुख्या आख्यां त्वदीय वसतेरनिशं वदन्ति श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् सेवा परा शिव सुरेश कृशानुधर्म रक्षोऽम्भुनाथ पवमान धनादिनाथाः भद्राञ्जलि प्रविलसन्निज शीर्ष देशाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् घाटेषु ते विहगराज मृगाधिराज नागाधिराज गजराज हयाधिराजाः स्वस्वाधिकार महिमाधिकमर्थयन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् सूर्येन्दुभौम बुधवाक्पति काव्यसौरिस्वर्भानुकेतु दिनिषत् परिषत् प्रधानाः त्वद्दासदास चरमावधि दास दासाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वत्पादधूलिभरितस्फुरितोत्तमाङ्गाः स्वर्गापवर्ग निरपेक्ष निजान्तरङ्गाः कल्पागमाकलनयाकुलतां लभन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वद्गोपुराग्रशिखराणि निरीक्षमाणाः स्वर्गापवर्गपदवीं परमाश्रयन्तः मर्त्या मनुष्य भुवने मतिमाश्रयन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीभूमिनायक दयादिगुणामृताभ्ये देवादिदेव जगदेक शरण्यमूर्ते श्रीमन्ननन्त गरुडादिभिरर्चिताङ्घ्रे श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीपद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणे श्रीवत्सचिह्न शरणागत पारिजात श्रीवेङ्कटाचलपते सुप्रभातम् कन्दर्पदर्पहर सुन्दर दिव्यमूर्ते कान्ताकुचाम्बुरुह कुट्मलोल दृष्टे कल्याण निर्मल गुणाकर दिव्य कीर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् मीनाकृते कमठकोल नृसिंहवर्णिन् स्वामिन् परश्वत तपोदन रामचन्द्र शेषांश रामयगुनन्दन कल्किरूप श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् येलालवङ्गगणसार सुगन्धितीर्थम् दिव्यं वियत्सरिति हेमघटेषु पूर्णम् धृत्वा द्यवैदिकशिखामणयः प्रहृष्टाः तिष्ठन्ति वेङ्कटपते तव सुप्रभातम् भास्वानुदेति विकचानि सरोरुहाणि सम्पूरयन्ति निनदैः ककुभो विहङ्गाः श्रीम वैष्णवा सततमर्थितमङ्गलास्ते तामाश्रयन्ति तव वेङ्कटसुप्रभातम् ब्रह्मादयः सुरवरासमहर्षयस्ते सन्तः सनन्दनमुखास्तव योगिवर्याः धामान्तिके तव हि मङ्गलवस्तुहस्ताः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लक्ष्मीनिवास निरवध्य गुणैकसिन्धो संसारसागर समुत्तरणैकसेतो वेदान्त वेद्य निज वैभव भक्त भोग्य श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लक्ष्मीनिवास निरवध्य गुणैकसिन्धो संसारसागर समुत्तरणैकसेतो वेदान्त वेद्य निज वैभव भक्त भोग्य श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् इत्थं वृषाचलपतेरिह सुप्रभातम् ये मानवाः प्रतिदिनं पठितुं प्रवृत्ताः तेषां प्रभातसमये स्मृतिरङ्गभाजा प्रज्ञां परार्थ सुलभां परमां प्रसूते इत्थं वृषाचलपतेरिह सुप्रभातम् ये मानवाः प्रतिदिनं पठितुं प्रवृत्ताः तेषां प्रभातसमये स्मृतिरङ्गभाजा प्रज्ञां परार्थ सुलभां परमां प्रसूते कमलाकुचचूषुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो कमलायतलोचनलोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते कमलाकुचचूषुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो कमलायतलोचनलोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते स च दुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल दैवतमौळिमणि शरणागत वत्सल सारणिते परिपालय मां वृषशैलपदे अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपरादशतैः भरितं परितं वृषशैलपदे परया कृपया परिपाहि हरे अधिवेङ्कटशैलमुदारमते जनताभिमतादिगदानर परदेव दयादयितानि न मयि कमलादयितान्नवरं कलये कलवेणुरवावशगो भवतु शतकोटिहृता स्मरकोटिसमाद् प्रतिवल्लभिकाभिमता सुकदा वसुदेव सुतान्नवरं कलये रामगुणाकरदाशरते जगदे गुर्धर धीरमते रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव दया जलते अवनीतनया गमनीयकरं रजनीचरचारुमुखाम्बुरुहम् रजनीचरराजतमोमिहिरं महनीयमहं रघुराममये सुमुखं सुहृदं सुलभं सुकरं स्वनुजं च सुखाय ममोघशरम् अपहाय रघुत्वहमन्यमहं न जातु भजे विना वेंकटेशं ननाथो ननाथ सदा वेंकटेशं स्मरामि स्मरामि हरे वेंकटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेंकटेश प्रयश्च प्रयश्च विना वेंकटेशं ननाथो ननाथ सदा वेंकटेशं स्मरामि स्मरामि हरे वेंकटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेंकटेश प्रयश्च प्रयश्च अहं दूरदृष्टे पदाम्बोजयुग्म प्रणामे चयागत्य सेवां करोमि सकृत् सेवया नित्य सेवा बलं त्वं प्रयश्च प्रयश्च प्रभो वेंकटेश अज्ञानिना मया दोषान् शेषान् विहितान् हरे शमस्वत्वं शमस्वत्वं शेषशैलशिखामणि अज्ञानिना मया दोषान् शेषान् विहितान् हरे शमस्वत्वं शमस्वत्वं शेषशैलशिखामणि ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोर्परां प्रेयसी तत्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्धिनी पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्तां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोर्परां प्रेयसी तत्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्धिनी पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्तां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् श्रीमन् कृपाजलनिधे श्रित सर्वलोकः सर्वज्ञ शक्तनथ वत्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश शरणौ शरणं प्रपद्ये श्रीमन् कृपाजलनिधे श्रित सर्वलोकः सर्वज्ञ शक्तनथ वत्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश शरणौ शरणं प्रपद्ये आनुपुरार्पित सुजात सुगन्धि पुष्प सौरभ्य सौरभकरौ समसन्निवेशौ सौम्यौ सदानुभवनेऽपि नवानुभाव्यौ श्रीवेङ्कटेश शरणौ शरणं प्रपद्ये सद्यो विकासि समुदित्वरसान्द्रनागसौरभ्य निर्भर सरोरुह साम्यवार्ता संयक्षु साहस पदेषु विलेखयन्तौ श्रीवेङ्कटेश शरणौ शरणं प्रपद्ये रेखामयध्वज सुधाकलशातपत्र वज्राङ्कुशाम्बुरुह कल्पकशङ्खचक्रैः भव्यैरलङ्कृतकलौ परतत्त्वचिह्नैः श्रीवेङ्कटेश शरणौ शरणं प्रपद्ये ताम्रोदराद्युतिपराजितपद्मरागौ बाह्ये महोभिरभिभूतमहेन्द्रनीलौ उद्यन्यकांशुभिरुदस्तशशान्तभासौ श्रीवेङ्कटेश शरणौ शरणं प्रपद्ये सप्रेमभीतिकमलाकरपल्लवाभ्यां संवाहनेऽपि सपदि क्लममादधानौ कान्ता भवान्मनसगोचरसौ कुमार्यौ श्रीवेङ्कटेश शरणौ शरणं प्रपद्ये लक्ष्मीमहीतदनुरूपनिजानुभावनीलादिदिव्यमहिषीकरपल्लवानाम् ಆರುಣ್ಯ ಸಂಕ್ರಮಣ ತಕ್ಕಿಲ ಸಾಂದ್ರ ರಾಗೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ನಿತ್ಯಾನಮದ್ವಿತಿ ಶಿವಾದಿ ಕಿರೀಟ ಕೋಟಿ ಪ್ರತ್ಯುಕ್ತ ದೀಪ್ತ ನವರತ್ನ ಮಹಸ್ಪ್ರರೋಹೈ ನೀರಾಜನಾಭಿಧಿ ಮುದಾರ ಮುಪಾದಧಾನೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ವಿಷ್ಣೋ ಪದೇ ಪರಮ ಇತ್ಯುದಿತ ಪ್ರಶಂಸೌ ಯೌ ಮಧ್ವ ಉತ್ಸ ಇತಿ ಭೋಗ್ಯತಯಾಭ್ಯುಪಾತೌ ಭೂಯಸ್ತದೇತಿ ತವ ಪಾಣಿತಲ ಪ್ರದಿಷ್ಟೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಪಾರ್ಥಾಯ ತತ್ಸದೃಶ ಸಾರಥಿನಾ ತ್ವಯೈವ ಯೌ ದರ್ಶಿತೌ ಸ್ವಚರಣೌ ಶರಣಂ ವ್ರಜೇತಿ ಭೂಯೋಪಿ ಮಹ್ಯಮಿಹತೌ ಕರದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಮನ್ಮೂರ್ತಿ ಕಾಲಿಯ ಫಣೇ ವಿಕಟಾಟಕೇಶು ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶಿಖರೇ ಶಿರಸಿ ಶ್ರುತೀನಾ ಚಿತ್ತೇವ್ಯನನ್ಯ ಮನಸಾಂ ಸಮಮಾಹಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಅಮ್ಲಾನ ಹೃಷ್ಯ ತವನೀತರ ಕೀರ್ಣ ಪುಷ್ಪೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶಿಖರಾಭರಣಾಯ ಮಾನೌ ಆನಂದಿತಾಖಿಲ ಮನೋನಯನೌ ತವೈತೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಪ್ರಾಯ ಪ್ರಪನ್ನ ಜನತಾ ಪ್ರಥಮಾವಗಾಹ್ಯೌ ಮಾತುಸ್ತನಾಭಿವ ಶಿಶೋರ ಮೃತಾಯ ಮಾನೌ ಪ್ರಾಪ್ತೌ ಪರಸ್ಪರ ದುರಾಮ ತುಲಾಂತರೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸತ್ವೋತ್ತರೈ ಸತತ ಸೇವ್ಯ ಪದಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾಕೃಗಂಚಲೇನ ಸೌಮ್ಯೋಪಯಂತೃ ಮುನಿನಾಮ ವದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸತ್ವೋತ್ತರೈ ಸತತ ಸೇವ್ಯ ಪದಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾಕೃಗಂಚಲೇನ ಸೌಮ್ಯೋಭಯಂತೃ ಮುನಿನಾಮ ವದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಶ್ರೀಶಶ್ರಿಯಾ ಘಟಿತಯಾ ತ್ವದುಪಾಯ ಭಾವೇ ಪ್ರಾಪ್ಯೇ ತ್ವಯಿ ಸ್ವಯಮುಪೇಯತಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯಾ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವದ್ಯ ಗುಣಾಯ ತುಭ್ಯಂ ಶಾಂಕಿಂ ಕರೋ ವೃಷ ಗಿರೀಶ ನ ಜಾತು ಮಹ್ಯಂ. ಶ್ರೀಶಶ್ರಿಯಾ ಘಟಿಕಯಾ ತ್ವದುಪಾಯ ಭಾವೇ ಪ್ರಾಪ್ಯೇ ತ್ವಯಿ ಸ್ವಯಮುಪೇಯತಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯಾ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವದ್ಯ ಗುಣಾಯ ತುಭ್ಯಂ ಶಾಂಕಿಂ ಕರೋ ವೃಷ ಗಿರೀಶ ನ ಜಾತು ಮಹ್ಯಂ. ಶ್ರಿಯ ಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಯೇ ನಿಧಯೇರ್ತಿ ಶ್ರೀ ವೆಂಕಟ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರಿಯ ಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಯೇ ನಿಧಯೇರ್ತಿ ಶ್ರೀ ವೆಂಕಟ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಸವಿಭ್ರಮಾಲೋಕ ಸುಭ್ರು ವಿಭ್ರಮ ಚಕ್ಷುಷೇ ಚಕ್ಷುಷೇ ಸರ್ವಲೋಕಾನಾಂ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶೃಂಗಾಗ್ರ ಮಂಗಳಾಭರಣಾಗ್ರಹೇ ಮಂಗಳಾನಾಂ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಸರ್ವಾವಯವ ಸೌಂದರ್ಯ ಸಂಪದಾ ಸರ್ವಚೇತಸಾ ಸದಾ ಸಂಮೋಹನಾಯಾಸ್ತು ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ನಿತ್ಯಾಯ ನಿರವದ್ಯಾಯ ಸತ್ಯಾನಂದ ಚಿದಾತ್ಮನೇ ಸರ್ವಾಂತರಾತ್ಮನೇ ಶ್ರೀಮದ್ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. स्वतः सर्वविदे सर्वशक्तये सर्वशेषिणे सुलभाय सुशीलाय वेङ्कटेशाय मङ्गलम् परस्मै ब्रह्मणे पूर्णकामाय परमात्मने प्रयुञ्जे परतत्त्वाय वेङ्कटेशाय मङ्गलम् आकालतत्त्वमश्रान्तमात्मनामनुपश्यत अतृप्त्यमृतरूपाय वेङ्कटेशाय मङ्गलम् प्रायस्वशरणौ पुंसां शरण्यत्वेन पाणिना कृपया दिशते श्रीमद्वेङ्कटेशाय मङ्गलम् दयामृततरङ्गिण्यास्तरङ्गैरिव शीतलैः अपाङ्गै सिञ्चते विश्वं वेङ्कटेशाय मङ्गलम् सृग्भूषामरहेतीनां सुषमावहमूर्तये सर्वार्तिशमनायास्तु वेङ्कटेशाय मङ्गलम् श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामि पुष्करिणीतटे रमया रममाणाय वेङ्कटेशाय मङ्गलम् श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामि पुष्करिणीतटे रमया रममाणाय वेङ्कटेशाय मङ्गलम् श्रीमत्सुन्दरजामातुमुनिमानसवासिने सर्वलोकनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् श्रीमत्सुन्दरजामातुमुनिमानसवासिने सर्वलोकनिवासाय श्रीनिवासाय
परैः मधाचार्यपुरोगमैः सर्वैश्च पूर्वैराचार्यैः सत्कृतायास्तु मङ्गलम्।